आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शक्तीपीठ महामार्गाचा कोल्हापूर जिल्ह्यातला नियोजित आराखडा राज्य सरकारकडून रद्द. पवनार ते सांगली दरम्यानच्या आखणीला मान्यता. मराठा किंवा ओबीसी समाजावर अन्याय न करता दोन्ही समाजाचे प्रश्न सोडवण्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. जरांगे आंदोलकांसह पुण्यापर्यंत पोहोचले. विरारमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू. राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. आणि राज्यभरात ठिकठिकाणी 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन. कोल्हापूर जिल्ह्यातला शक्तीपीठ महामार्गाचा नियोजित आराखडा राज्य सरकारनं रद्द केला आहे. यासंदर्भातला शासन आदेश आज सार्वजनिक बांधकाम विभागानं जारी केला. पवनार ते सांगली दरम्यानच्या आराखड्याला मान्यता देतानाच शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड आणि आजरा तालुक्यात या महामार्गाच्या आखणीचे सर्व उपलब्ध आणि संभाव्य पर्याय चाचपण्याचे आदेश राज्य सरकारनं राज्य रस्ते विकास महामंडळाला दिले आहेत. या पर्यायांबाबत कोल्हापुरातले मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत. शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला सरकारनं मान्यता दिली आहे. यासाठी सुमारे 21,000 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यताही दिली आहे. सुमारे 802 किलोमीटर लांबीच्या या महामार्गामुळे नागपूर गोवा हा 18 तासांचा प्रवास 8 तासात होण्याची शक्यता आहे. मराठा किंवा ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, दोन्ही समाजाचे प्रश्न शासन सोडवेल, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल. कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही. त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये. दोघांचेही प्रश्न आम्ही सोडवणार आहोत.
10% आरक्षण दिल्यावरही मराठा समाजाच्या आंदोलनाचं कारण कळलं नाही. लोकशाहीच्या चौकटीत या मागणीवर काय तोडगा काढता येईल ते पाहू. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यावर मराठा समाजाला कितपत फायदा मिळेल याबाबत शंका आहे. त्यामुळे मागणीचा पुनर्विचार मराठा समाजातल्या विचारवंतांनी करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी 50% मर्यादा हटवण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत केली. भाजपानं निवडणुकीआधी मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाचं काय झालं, असा प्रश्न सपकाळ यांनी विचारला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंतरवाली सराटीहून निघालेली यात्रा आज सकाळी पुण्यातल्या शिवनेरीवर पोहोचली. यावेळी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन आंदोलक मुंबईकडे निघाले आहेत. दरम्यान ही यात्रा जुन्नरच्या जवळ असताना सतीश देशमुख या आंदोलकाचा आज हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. पैगंबर जयंतीसाठी 5 सप्टेंबर रोजी जाहीर केलेली शासकीय सुट्टी 8 सप्टेंबर रोजी द्यावी अशी मागणी काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे. 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे, त्यामुळे 5 तारखेची महम्मद पैगंबर जयंतीची मिरवणूक 8 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजानं घेतला आहे. याची नोंद घेऊन सुट्टीचा दिवस बदलावा, असं पत्र नसीम खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विरारमध्ये एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जण जखमी झाले आहेत. विरारमधल्या रमाबाई अपार्टमेंट या 4 मजली इमारतीचा मागचा भाग मंगळवारी रात्री चाळीवर कोसळला होता. इमारतीमधल्या 50 पैकी 12 सदनिका यात कोसळल्या. आज संध्याकाळी NDRF शोध कार्य थांबवलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या इमारतीला मे महिन्यात स्ट्रक्चरल ऑडिटची नोटीस दिली होती, मात्र लोकांनी ते गांभीर्यानं घेतलं नाही, असं फडणवीस म्हणाले.
मुळातच या इमारतीला मे महिन्यामध्ये नोटीसही देण्यात आली होती आणि स्ट्रक्चरल ऑडिटचीही नोटीस देण्यात आली होती. तथापि मला असं वाटतं की लोकांनी फार गांभीर्याने ते घेतलं नाही आणि त्यातनं ही दुर्घटना झाली. पण शेवटी लोकांचाही प्रश्न असतो, लोकांना दुसरीकडे कुठे राहायला अचानक जागा मिळत नाही, त्यामुळे त्यांनाही आपल्याला दोष देता येणार नाही. पण ही घटना गंभीर आहे. आम्ही आता सध्या शासनाच्या वतीनं 5 लाख रुपये प्रत्येकी अशा प्रकारचं त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे.
बीड जिल्ह्यात किल्लेधारू तालुक्यात जोरदार पावसामुळे वाण नदीला पूर आलाय. आडस अंबाजोगाई रस्त्यावरच्या पुलावर पाणी येऊन 2 वाहनं वाहून गेली असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या इतर भागातल्या पावसाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
नांदेड जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली असून देगलूर तालुक्यातल्या 2,250 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडण्यात आले असून ऊर्ध्व मानार धरणाचे 7 दरवाजे उघडले आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील देगलूर उदगीर बिलोली नरसी हे रस्ते बंद झाले आहेत. नरसी आणि नायगाव शहरात पाणी शिरलं आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी शोध आणि बचाव कार्य राबवलं जात आहे. भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 13 दरवाजे उघडण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात जळकोट आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यासह एकूण 29 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मांजरा निम्नतेरणा तावरजा रेणा हे प्रकल्प भरल्यानं या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धुळे शहरात आज दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली. सुमारे तासभर मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं तर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सुद्धा पावसाचा जोर कायम आहे. सातत्यानं पडत असलेल्या पावसानं नद्या ओढे दुधडी भरून वाहू लागले आहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 90 मिलीमीटर पाऊस पडला. सततच्या पावसामुळे गणेश भक्तांच्या उत्साहावर मात्र विरजण पडलं आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. यामुळे गंगापूर धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला असून गोदावरीच्या पाणी पातळीतही घट झाली आहे.
1.5 दिवसांच्या मंगलमूर्तीचं आज विसर्जन होत आहे. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं यंदा 275 पेक्षा जास्त कृत्रिम तलाव उभारलेत. यंदा 500 पेक्षा जास्त अधिक निर्माल्य कलश विसर्जन स्थळांवर उपलब्ध करून दिलेत. आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबईत 575 घरगुती तर 3 सार्वजनिक गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. नवी मुंबईत नैसर्गिक 22 विसर्जन स्थळांव्यतिरिक्त विविध विभागांमध्ये 143 इतक्या मोठ्या संख्येनं कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दुपारपासून 1.5 दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. आज सुमारे 12,000 गणपतींना निरोप दिला जातोय. सततच्या पावसामुळे गणेश भक्तांची तारांबळ उडाल्याचं चित्र सुद्धा दिसतंय. सांगली इथल्या श्री गणपती पंचायतन देवस्थानचा 246वा रथोत्सव आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाविकांनी गणपती मंदिरापासून काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत रथ ओढला. गोंदियातल्या गोशाळा संचालकांनी गायीच्या शेणापासून श्री गणेशाची बीजयुक्त मूर्ती तयार करून तिची प्रतिष्ठापना केली आहे. गौरक्षणाचं तसंच गायीच्या शेणाचं महत्व इतरांना पटवून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. ऋषीपंचमीनिमित्त आज पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 35,000 महिलांनी सामूहिक अथर्व शीर्ष पठण केलं. तसंच नाशिकला त्र्यंबकेश्वर इथं आणि नंदुरबार जिल्ह्यात तापी नदी किनारी ऋषीपंचमीनिमित्त स्नानासाठी गर्दी उसळली होती. शेगावमध्ये गजानन महाराजांचा 115वा पुण्यतिथी ऋषीपंचमी महोत्सव उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्तानं समाधीस्थळ आणि सर्व मंदिरं दर्शनासाठी संपूर्ण रात्रभर खुली असणार आहेत. श्री गणेशा आरोग्याचा या उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित केली जात आहेत.
ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक बाळ कर्वे यांचं आज सकाळी मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. चिमणराव मालिकेत त्यांनी वठवलेली गुंड्या भाऊची भूमिका अद्याप रसिकांच्या स्मरणात आहे. बन्याबापू, लपंडाव, सुंदरा सातारकर, चटक चांदणी अशा चित्रपटांमधून, तर रथचक्र, तांदूळ निवडता निवडता, आई रिटायर होते, कुसुम मनोहर लेले, शांतता कोर्ट चालू आहे, सूर्याची पिल्ले अशा नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सई परांजपे दिग्दर्शित कथा या हिंदी चित्रपटातही कर्वे यांनी काम केलं होतं. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. म्हाडाच्या कोकण विभागातल्या 5,285 सदनिका आणि 77 भूखंड विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी अर्ज सादर करायला 12 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राप्त अर्जांची सोडत आता 9 ऑक्टोबरला ठाण्यात काढली जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शक्तीपीठ महामार्गाचा कोल्हापूर जिल्ह्यातला नियोजित आराखडा राज्य सरकारकडून रद्द. पवनार ते सांगली दरम्यानच्या आखणीला मान्यता. मराठा किंवा ओबीसी समाजावर अन्याय न करता दोन्ही समाजाचे प्रश्न सोडवण्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. जरांगे आंदोलकांसह पुण्यापर्यंत पोहोचले. विरारमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू. राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. आणि राज्यभरात ठिकठिकाणी 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.